नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबर दिता. मुखेल खबरो. काल जाल्ल्या लोकसभा वेचणुकेच्या सातव्या पावण्यात 62.36% मतदान झाले. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा वेचणुके खातीरची मतमेजणी चालू असा. लोकसभा वेचणूक आणि आंध्र प्रदेश तसेच ओडिशा विधानसभा वेचणुकीची मतमेजणी मंगळारा जातली. T20 क्रिकेट विश्वकरण सर्तींत पहिल्या मॅचींत अमेरिका आणि कॅनडा मधी खेळ सुरू असा. आता पुराय खबरो. काल झाल्या लोकसभा वेचणुकेच्या सातव्या पावण्यात 62.36% मतदानाची नोंद झाल्या. या पावण्यात 57 संसदीय मतदारसंघांनी 7 राज्यां आणि 1 केंद्रशासित प्रदेशात मतदान झाले. हातून उत्तर प्रदेश आणि पंजाबातल्यो 13 सुवाती, अस्तम बंगालातल्यो 9, बिहारातल्या 8, ओडिशातल्या 6, हिमाचल प्रदेशातल्या 4 आणि झारखंडातल्या 3 आणि चंदीगडातल्या 1 सुवाती खातीर मतदान झाले. बिहारांत 51.92%, चंदीगडांत 67.90%, हिमाचल प्रदेशांत 70.05%, झारखंडांत 70.66%, पंजाबांत 61.32%, उत्तर प्रदेशांत 55.59%, अस्तम बंगालांत 73.67% आणि ओडिशांत 70.67% मतदारांनी मतदान केले. वट्ट 904 उमेदवार सातव्या आणि निमण्या पावण्यार वेचणुकेच्या रिंगणात आशिल्ले. सातूय पावण्यार वेचणूक आणि मतदान शांतीकायेन झाले असे वेचणूक आयोगान सांगले. मतमेजणी मंगळारा जातली. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा वेचणुके खातीरची मतमेजणी चालू असा. दोनूय राज्यांनी आज सकाळी 6 वरांचेर मतमेजणी सुरू झाली. दोनूय विधानसभांचो कार्यकाळ आज सोपतलो. या दोन राज्यांनी विधानसभा आणि लोकसभा वेचणूक एकाच वेळार 19 एप्रिलाक झाली. राज्यभर मतमेजणीक 6 केंद्रां उभारल्यात. अरुणाचल प्रदेशातल्या 60 विधानसभा सुवातीमधल्या 10 सुवातींनी भाजपान आधीच जय जोडला, जाल्यार 50 सुवातींखातीर मतदान झाले आणि 133 उमेदवार रिंगणात आसात. सिक्कीमांत वेगवेगळ्या पक्षांच्या 138 उमेदवारासहित 8 अपक्ष उमेदवार मिळून वट्ट 146 उमेदवार 32 सुवातींखातीर रिंगणात आसात. आंध्र प्रदेश तसेच ओडिशा विधानसभा वेचणूक तसेच लोकसभा वेचणुकीच्या मतांची मतमेजणी मंगळारा सकाळी 8 वरांचेर सुरू जातली. मतमेजणीची माहिती तसेच निकाल वेबसाईट https://results.eci.government.in तसेच वोटर्स हेल्पलाईन एपाचेर मेळटलो. वोटर्स हेल्पलाईन एप गुगल प्ले स्टोर आणि एपल प्ले स्टोर वयल्यान डाऊनलोड करूंक शकतात असे वेचणूक आयोगान कळीत केला. मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू हांणी मतमेजणीच्या तयारीचो नियाळ घेतला. इंडी आघाडी मतदारा वांगडा जोडून रावपाक अपेक्षित ठरल्या असे प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी सांगला. ते जातीवादी आणि भ्रष्टाचारी असतात असो आरोप तांणी केला. राजवंशाची राखण करपाचो हेत आशिल्ली ही युती राष्ट्राचो म्हळ्यार देशाचो फुडार मांडपाक अपेक्षित ठरल्या अशा राजकारणात लोकांनी न्हयकारला असे तांणी मुखार सांगले. एनडीए सरकार परतून वेचून हाडपा खातीर लोकांनी व्हडा प्रमाणात मतदान केला असो आपल्याक विश्वास असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आमच्या वावरान गरीब कुशीक पडिल्ल्या लोकांच्या जिवितान बेस बरे आणि फावो तसे जायते बदल घडून हाडपाची पद्दत लोकांनी पळयल्या असे काल सोशल मीडिया पोस्टाचेर केल्ल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. वेचणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि बेस बरी शांतीकायेन करपाखातीर भारतीय वेचणूक आयोगान केल्ल्या यत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी सांगले, भारतीय लोकशायेचो एकचार एकात्मता तिगोवन दवरपाखातीर आयोगाचे आशिल्ले समर्पण तळमळ आणि बारीकसाणेन केल्ले नियोजन म्हत्वाचे ठरला, जाका लागून देशभरातल्या लोकांक आत्मविश्वासान आणि सुरक्षितपणान मतदान करपाक मेळा. देशाची वेचणूक प्रक्रिया ही लोकशाय मूल्यांचेर विश्वास दवरपी दर एकल्याक प्रेरणा दिता असे तांणी सांगले. तशेंच पुराय वेचणुके वेळार देशातल्या सुरक्षा दळांत जागृतायेन केल्ल्या कामाखातीर प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा दळांचे उपकार मानले. तांणी सांगले तांच्या यत्नांक लागून सुरक्षित आनी शांतीकायेचे वातावरण मेळ्ळा जाका लागून लोकांक मतदान प्रक्रियेत सोपेपणान वांटो घेवंक मेळ्ळा. देशा खातीर तांची सेवा मोलादीक आसा अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. आसामांत हुंवाराची परिस्थिती आनीक वायट जाल्या आनी 10 जिल्ह्यांतल्या 6 लाखापरस चड लोकांचेर ताचो परिणाम जाला. फाटल्या 24 वरांत 3 जणांक मरण आयिल्ल्यान हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 11 जाला. वट्ट 597 गांवांचेर ताचो परिणाम जाला आनी राज्यातल्या पिकाचेरूय ताचे परिणाम जावन लुकसाण जाला. बचाव आनी मदत करपा खातीर एनडीआरएफ आनी एसडीआरएफ पंगड तयार केल्यात. येवपी पावसाच्या काळांत सैमीक संकश्टांचो परिणाम उणो करपा खातीर महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्हो प्रशासनान एक आराखडो तयार केला. अनु जिवीत लुकसाण जावचे न्हय हो ह्या फाटलो हेत आसा आनी हे खातीर गावातल्यान जिल्हो पावण्यामेरेन आपत्ती वेवस्थापन अधिकाऱ्यांनी संवाद संपर्क आनी भलायकी येवजण्यो तयार केल्यात. जिल्ह्यातले वट्ट 62 गाव भूंयकापाची शक्यताय आशिल्ले, 39 गाव हुंवार येवपाची शक्यताय आशिल्ले आनी 41 गाव धरण संबंधित प्रस्न आशिल्ले अशें वळखून घेतल्यात. ह्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर लायफ जॅकेट बोटी कटर अशी वेगवेगळी उपकरणां उपलब्ध करून दिल्यात जाका लागून ही सैमीक आव्हानांक तोंड दिवप सोपे जातले. मुंबय आनी नवी मुंबय जोडपी अटल सेतू पावसाच्या दिसांनी सुद्धा सोपेपणान वापरूंक मेळचो म्हूण सगळ्या तरेची जतनाय घेवन तयारी केल्या. सेतूचेर उदक साठून उरचे न्हय म्हूण जायते उपाय केल्यात. खासा करून अटल सेतू खातीर एक अभियंतो आनी 10 मजूर काम करपी आशिल्ले असो एक एमर्जन्सी रिस्पॉन्स पंगड लेगीत तयार केला. फुडले 3 ते 4 दीस भारतांत कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडले 4 दीस अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय अस्तम बंगाल आनी सिक्कीम वाठारांत पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच सोमार आनी मंगळार मेरेन मणिपुरांत उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा असो हवामान खात्याचो अदमास आसा. तशेंच फुडले 2 दीस उदेन भारतांतले चडांचड तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस मेरेन उणें जातले आनी फुडल्या 5 दिसांत मध्य भारतान लेगीत तापमान देंवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फाल्यां मेरेन उत्तराखंड आनी झारखंडान तशेंच आयज दिल्ली उदेंत मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार आनी ओडिशा हांगा उश्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती आसा तशीच उरतली. अस्तम राजस्थानान 4 आनी 5 जून दिसा उश्ण ल्हार पातळटले असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येत्ता 12वी खातीरची सप्लिमेंटरी म्हळ्यार पुरवणी परिक्षा फुडल्या म्हयन्याच्या 16 तारीख ते 8 ऑगस्ट मजगती घेतले जाल्यार येत्ता 10वी खातीरची पुरवणी परिक्षा फुडल्या म्हयन्याच्या 16 तारीख ते 30 जुलय मजगती घेतले. ह्या परिक्षेचे विशय आनी वेळ अशें वेळापत्रक सोमार सावन मंडळाच्या संकेतथळात पळोवपाक मेळटले. मतदान आनी मतमेजणी जाल्या उपरांत कसलोच हिंसेचो प्रकार आनी तशी घडणूक घडची न्हय म्हूण केंद्र आनी राज्यांनी दिल्ल्या नियाळाचो अदमास घेवन वेंचणूक आयोगान केंद्रातल्यान सुरक्षा आनी बळाची वेवस्था केल्या. आंध्र प्रदेश आनी अस्तम बंगालांत मतमेजणी उपरांत सुमार 15 दीस सुरक्षा दळ सुरक्षा दितले. तशेंच उत्तर प्रदेश ओडिशा सिक्कीम अरुणाचल प्रदेशांत मतमेजणी उपरांत 2 दीस खासा सुरक्षेची वेवस्था केल्या. तेलंगणातले लोक आयज स्थापणूक दीस मनयता. ह्या निमतान राज्य सरकारान तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला. मुखेलमंत्री ए रेवनाथ रेड्डी आयज लोकांक आपल्या उलोवपातल्यान मार्गदर्शन करतले. तेलंगणा खातीर आपल्या जिवाचो विचार करनासतना जीव ओपिल्ल्या वीरांक ते आर्गां ओपतले. टी20 वर्ल्ड कप 2024 सुरवातीची मॅच अमेरिका आनी कॅनडा हांचे मदीं डॅल्सांतल्या ग्रँड पेरी स्टेडियमांत सुरू आसा. आनी आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट मुखेल खबरो. काल जाल्ल्या लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या पावण्यार 62.36% मतदान जाले. अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीम विधानसभा वेंचणुके खातीरची मतमेजणी चालू आसा. लोकसभा वेंचणूक आनी आंध्र प्रदेश तशेंच ओडिशा विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी मंगळारा जातली. टी20 क्रिकेट विश्वकरण सर्तीन पहिल्या मॅचींत अमेरिका आनी कॅनडा मदीं खेळ सुरू आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.